श्री दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मांचा समास दुसरा ब्रह्म निरूपण
श्री राम ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निर्विकार ब्रह्मासि नाही पारावार बोलती साधु ब्रह्म सर्वांस व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प ब्रह्म या दृश्यावेगळे ब्रह्म शून्यत्वास निराळे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे सोजवेना ब्रह्म दृष्टी सदिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधु विनयेना अनुभवासी ब्रह्म सकळाहुनी थोर ब्रह्मायसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकांसी ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोली जे त्याहुनी अनारिसे परीते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म ब्रह्मासनामे अनंत परीते ब्रह्म नामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती ब्रह्मा सारिखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदान साहे जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्म प्राप्ती ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणनी वाक्य काही अन्यथा नव्हे आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविण नाही भांडार गृहे भरली परी असती आड केली हातास न येता किली सर्व ही अप्राप्त तरी ते किली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्त यासी सद्गुरु कृपा तेची किले जेणे बुद्धि प्रकाशली द्वैत कपाटे उघडले ये कसरे तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड मने विण कैवाड साधनाचा त्याची मने विण प्राप्ती की वासने विण तृप्ती तेथे न चले वित्पत्ती कल्पनेची ते परे हुनी पर मन बुद्धि अगोचर संग सोडिता सत्वर पाविजेते संग सोडावा पुला मग पाहावे तयाला अनुभवी तो या बोला सुखावे लगा आपण म्हणजे मी पण म्हणजे जीव पण जीव पण म्हणजे अज्ञान संग जडला सोडिता तया संगासी ऐक्य होये निसंगासी कल्पने विण प्राप्तीसी अधिकार ऐसा मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्मते देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण तेथ होतसे निर्वाण अहं भावासी उंच नीच नाही परी राया रंका एकीच सरी झाला पुरुष अथवा नारी एकची पद ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे शूद्राचे ब्रह्म ते वोवळे ऐसे वेगळे आगळे तेथे असे चिना उंच ब्रह्म ते रायासी नीच ब्रह्म ते परिवारासी ऐसा भेद तया पासी मुळीच नाही सकळासी मिळून ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती स्वर्ग मृत्य आणि पाताळ तिही लोकीचे ज्ञाते सकळ सकळासी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे गुरु शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद परिया देहाचा संबंध तोडिला पाहिजे देह बुद्धीचा अंती सकळासी एकची प्राप्ती एक ब्रह्म द्वितीयं नास्ति हे श्रुतिवचन साधु दिसती वेगळाले परीते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एकचे झाले देहातीत वस्तु ब्रह्म नाही नवे जुने ब्रह्म नाही अधिक उणे उणे भाविल ते सुणे देह बुद्धीचे देह बुद्धीचा संशय करी समाधानाचा क्षय चुके समाधान समय देह बुद्धि योगे देहाचे जे थोरपण तेची देह बुद्धीचे लक्षण मिथ्या जाणून विचक्षण निंदिती देहो देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान पुन्हा दाखवी पुनरागमन देह बुद्धिमागुती देहाचे निथोरपणे समाधानासी आले उणे देहो पडेल कोण्या गुणे हे ही कळेना हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत देह बुद्धीने अन्हित होची लागे सामर्थ्य बळे देह बुद्धी योगियासी हे ही बाधी देह बुद्धीची उपाधी पैसा वो लागे म्हणनी देह बुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे देह बुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची विवेक वस्तू कडे वोढी देह बुद्धी तेथूनी पाडी अहंता लावून निवडी वेगळेपणे विचक्षणे या कारणे देह बुद्धी त्यजावी श्रवणे सत्य ब्रह्मी साचारपणे मिळून जावे सत्य ब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी म्हणे ब्रह्म एकची असे परीते बहुविध भासे अनुभव देही अनारिसे नानामती जे जे जयानुभवले ते चितयासी मानले तेथेचे त्याचे विश्वासले अंतःकरण ब्रह्म नामरूपातीत असोनि नामे बहुत निर्मळ निश्चळ निवांत निजानंद अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरांपर अदृश्य अतर्केय पार ऐसी नामे नाद रूप ज्योति रूप चैतन्य रूप सत्ता रूप साक्ष रूप सस्वरूप ऐसी नामे शून्याणि सनातन सर्वेश्वर आणि सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन ऐसे नामे सहज आणि सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे विशाल विस्तीर्ण विश्वंभर विमल वस्तु व्योमाकार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे परमात्मा ज्ञान घन एक रूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जान नामे अनाम्याची ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे तो विश्रांतीचा विश्राम आदि पुरुष आत्मा राम ते एकचे परब्रह्म दुसरे नाही तेची कळाया कारणे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगिजे ती तेने श्रवणे निश्चयो बाणी खोटे निवडिता एक सरे उरले ते जाणीजे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजे ती
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास दुसरा।